कुठले सर बोलताय का? सर नमस्कार, मी सिद्धेश बोलतोय फरामसर स्कीम मधून. मागे आपण फ्लॅटची इन्क्वायरी करून घेत होतो फॉरेस्ट गुगाव मध्ये. आपले अर्चना पवार मॅडम सोबत बोलणं झालं होतं. हो बस. मी त्या संदर्भात सर की आपल्याकडे फ्लॅट परचेस करण्यासंदर्भात काय डिसिजन फायनल होतोय आपला? येस येस येस. दोन ऍडजस्टन फ्लॅट काहीतरी घेणार आहात ना तुम्ही? अच्छा बरं बरं. मग केव्हापर्यंत कन्फर्म होईल सर आपलं? ठीक आहे सर, हरकत नाही. मी एखाद महिन्याभरानंतर कॉल करेन आपल्याला स्टेटस साठी फक्त. हो चालेल. ओके. हो हो बर. ठीक आहे सर, काही हरकत नाही. ओके थँक्यू.